हरिः ॐ इडा देवहूर्मनुरयज्ञनीर्बृहस्पतिरुक्ता मदानिषगसि षद्विश्वे देवासूक्तवाच पृथिवीमातरमाहिगसीर्मधुमनिष्ये मधुजनिष्ये मधुवक्ष्यामि मधुवदिष्यामि मधुमतीन् देवेभ्यो वाच मुद्यासग शुश्रूषेण्याम् मनुष्येभ्यस्तम् मा देवा अवन्तु शोभायै पितरोऽनुमदन्तु ॐ शान्ति शान्ति शान्तिः ॐ नमस्ते रुद्रमन्यव उतोत इषवे नमः नमस्ते अस्तु धन्वने बाहुभ्यामुतते नमः यात इषु शिवतमा शिवम् बभूवत्ते धनुः शिवाशरव्यायातवतया नो रुद्रमृडया याते रुद्रशिवा तनूरघोरा पापकाशिनी तया नस्तनुवाशन्तमया गिरिशन्ताभिचाकषीः यामिषुम् गिरिशन्तहस्ते बिभर्षस्तवे शिवाङ्गिरित्रताङ्कुरुमाहिगस्यीः पुरुषम् जगत शिवेन वचसा त्वा गिरिशाच्छा वदामसि यथा नः सर्वमिज्जगदयक्ष्मगसुमना असत अद्य वोचदधिवक्ता प्रथमो दैव्योऽभिषक अहीगश्च सर्वाञ्जम्भयन् सर्वाश्च यातु धान्यः असौ यस्ताम्रो अरुण उत बभ्रुः सुमङ्गलः ये चेमा रुद्रा अभितो दिक्षु श्रिता सहस्रशो वैशाघेडयीमहे असौ यो वसर्पति नीलग्रीवो विलोहितः उतैनम् गोपा अदृशन्नदृशन्नुदहार्यः उतैनम् विश्वा भूतानि सदृष्टो मृडयाति नः नमोऽस्तु नीलग्रीवाय सहस्राक्षाय मीढुषे अथो ये अस्य सत्त्वा नोहन्तेभ्यो करन् नमः प्रमुञ्चदन्वनस्त्वमुभयोरार्निर्याम् याश्च ते हस्त इषवः पराता भगवो वपा अवतत्यधनुस्त्वगसहस्राक्षशतेषुधे निशीर्य शल्यानाम् मुखा शिवो नः सुमना भवा विज्यन्दनुः कपर्दिनो विशल्यो बाणवाग उता अनेशन्नस्येषव आभुरस्य निषङ्गतिः याते हेतिर्मीढुष्टमहस्ते बभूवत्ते धनुः तयास्मान् विश्वतस्त्वम् यक्ष्मया परिभुजा नमस्ते अस्त्वायुधाया नातताय धृष्णवे उभाभ्यामुतते नमो बाहुभ्यान्तव धन्वने परीते धन्वनो हेतिरस्मान् वृणक्तु विश्वतः अथोय इषुधिस्तवारे अस्मन्निधेहितम् परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथांच्या स्मृती आपल्या समोर सद्भक्त राधिका वेल्हाड आता सादर करतील.
श्रीराम. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. एकदा एका गुरुवारी आम्ही सगळे घरातले स्वामींसमवेत ध्यानाला बसलो होतो. त्या दिवशी मला जरा बरं वाटत नव्हतं म्हणून मी ऑफिसला जाणार नव्हते. एरवी मी ध्यान आणि स्वामींचं बोलणं झाल्यानंतर स्वामींना प्रथम नमस्कार करून जात असे. त्या दिवशी 8 वाजून गेले तरी मला घरातच थांबलेला बघून स्वामींनी विचारलं, काय गं आज तुला ऑफिस नाही? मी काही बोलायच्या आतच माझे वडील जरा रागवूनच म्हणाले, आज तिला बरं नाहीये, स्वतःच्या तब्येतीकडे अजिबात लक्ष देत नाही, वेळच्या वेळी डॉक्टरकडे जाऊन औषध पाणी घेत नाही, तरुण वयात कसलं आजारी पडायचं वगैरे वगैरे. एरवी खरं तर माझे वडील स्वभावाने शांत होते, पण आमच्यापैकी कोणाला काही व्हायला लागलं की ते अस्वस्थ व्हायचे. तरी पण अनपेक्षितपणे स्वामींच्या समोरच माझे वडील रागवल्यामुळे मला फारच ऑकवर्ड वाटत होतं. मी हळूच स्वामींकडे पाहिलं तर त्यांचाही चेहरा अगदी कसानुसा झाला होता. आणि अगदी हळूवारपणे हरी हरी असं म्हणत होते. स्वामी माझ्या वडिलांना म्हणाले, बरं वाटेल तिला, काळजी करू नका, असं म्हणून स्वामी घरी गेले. संध्याकाळी स्वामींच्या घरी गेले तर स्वामींनी विचारलं, काय होतंय तुला? मी म्हटलं, अहो एवढं काही झालेलं नाहीये, माझे वडील उगीच रागवले. मी असं बोललेलं स्वामींना बहुतेक करून आवडलं नाही. स्वामी म्हणाले, उगीच कसे रागवतील ते, आई आणि वडील असे दोन्ही ते एकटेच असल्यामुळे त्यांना तुमची काळजी वाटत राहते. आणि खरंच आहे, आता तरुण वयामध्ये तुम्ही आमच्या तब्येतीची काळजी घ्यायची की आम्हीच तुमच्या तब्येतीची चौकशी करायची? स्वामी माझ्या वडिलांची मानसिकता किती समजून घेत होते. मी गप्प बसले. आज बहुतेक करून सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेला गोळणी खायचाच योग होता. पण स्वामींनी लगेच विषयाला विनोदाची कलाटणी दिली. मला म्हणाले, तुला ती गोपालकृष्ण आणि पेंड्याची गोष्ट माहिती आहे ना? तो पेंड्या गोकुळातल्या एका घरी लोणी खाताना पकडला गेला आणि त्याला मार बसला. पण तो गोपालकृष्णांना कसं म्हणतो, अरे कृष्णा, एवढ्या लोण्यासाठी 4-5 बुक्के, 5-6 दपाटे आणि काही थपडा म्हणजे काय फार झालं का रे? तसंच वडिलांचं कधीतरी रागवणं, जरा ओरडून बोलणं म्हणजे काय फार झालं का? वडिलांचं कसलं रागवणं, त्यांचं प्रेमच असतं ते, आपण समजून घेतलं म्हणजे झालं. स्वामींसारख्या महापुरुषाच्या सान्निध्यातील प्रसंग आठवणी सांगताना किंवा ऐकताना खूप आनंद होतो. पण काही काही प्रसंग मात्र असे आहेत की त्या बाजूला वळणं सुद्धा नको वाटतं. स्वामींच्या आजारपणातला काळ कसा होता, त्यानंतरही खरोखरच चढत्या वाढत्या श्रेणीने अवघड अवघड प्रसंग येत गेले. बाकी आम्हा सगळ्यांना वाटत असे की आता कसं काय करावं, पण त्या सगळ्या प्रसंगांमध्ये स्वामी मात्र आधी होते तसेच नित्याप्रमाणे शांत, स्थिर आणि खूप सहनशील होते. धैर्याचा महामेरू कदाकाळी डळमळेना असेच होते. त्या दिवशी स्वामी एका साधकाच्या विवाहानिमित्त गेले होते. कार्यालयात भोजन करून ते घरी आले. दुपारी बारामतीहून काही साधक मंडळी भेटण्यासाठी येणार होती म्हणून दुपारच्या विश्रांतीनंतर स्वामी स्वतः आवरून तयार होत होते. कंगव्याने भांग पाडत असताना तो कंगवा हातातून गळून पडला आणि तो त्यांना बोटाने उचलता येईना. स्वामींच्या लक्षात आलं की काहीतरी गडबड झाली आहे. मातोश्री सौ सरलाताईंनी अक्काला फोन केला. अक्का लगेच स्वामींकडे गेली. तेव्हा स्वामी खाली बसलेले होते. तसा स्वामींना स्वतःचा नेट होता, पण सौ सरलाताईंनी आणि अक्कानी त्यांना थोडा आधार देऊन पलंगावर झोपवलं. सौ सरलाताईंनी सांगितल्यावरून काकूंनी सूत शेखरची मात्रा उगळून दिली. बाहेरच्या खोलीमध्ये बारामतीहून आलेली साधक मंडळी बसलेली होती. स्वामींनी त्यांना आत बोलवलं. ती मंडळी आत आल्या आल्या स्वामी सद्भक्त सरलाताई बाबर यांना म्हणाले की ज्ञानेश्वरी घे आणि आता हृदय हे आकुले चौफाळून या भले, इथपासून उभ्या वाचायला सुरुवात कर. अक्का म्हणाली, सद्भक्त सरलताई बाबर चांगल्याच कावऱ्या बावऱ्या झाल्या होत्या. त्या तशाच ज्ञानेश्वरीतल्या उभ्या वाचत होत्या आणि स्वामींचे डोळे भरून आले होते. संध्याकाळी मंदाचा भाऊ डॉक्टर विनायक देसूरकर यांनी स्वामींना तपासलं. त्यांनी तेव्हाच सांगितलं की स्वामींना पॅरालिसिसचा माइल्ड अटॅक आलेला आहे, हॉस्पिटलमध्ये ताबडतोब ऍडमिट व्हायला पाहिजे म्हणजे मग पुढे त्रास होणार नाही. नंतर डॉक्टर निगुडकर आले होते, त्यांचंही तेच मत पडलं. पण स्वामी हॉस्पिटलमध्ये जायला अजिबात तयार नव्हते आणि त्यांच्या मनाविरुद्ध काही करायची कोणाची प्रज्ञा नव्हती. संध्याकाळी आम्ही काही मुली स्वामींकडे गेलो तेव्हा स्वामी पलंगावर झोपलेले होते. आमचे काळजीयुक्त चेहरे पाहून स्वामी म्हणाले, एवढं हवालदिल व्हायला काय झालं, आजार पण काय कोणाला येत नाही, 2 दिवसांनी बरं वाटेल, एवढेसे चेहरे करून बसू नका. पुढे ताराला म्हणाले, म्हण आनंदात नालो हा अभंग म्हण. तिने कसा बसा तो अभंग म्हटला. मग बेचैन मनानेच आम्ही घरी परतलो. दुसऱ्या दिवशी मी ऑफिसला गेले खरी, पण माझं लक्ष नव्हतं, चित्त सगळं स्वामींकडेच होतं. दुपारी ऑफिसमध्ये फोन आला की स्वामींना पॅरालिसिसचा दुसरा अटॅक आला आहे आणि त्यांना जोशी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं आहे. मी दुपारीच ऑफिसमधून हॉस्पिटलमध्ये गेले. स्वामींच्या खोलीमध्ये काही मंडळी होती आणि थोडी गडबड पण चालू होती. मी लांब कोपऱ्यात उभी राहिले. स्वामींना दुरून नुसतं बघून जाणार होते, पण स्वामींचं तेवढ्यात लक्ष गेलं. त्यांनी खुणेनेच जवळ बोलवलं. तेवढ्याच स्वामींना कोणीतरी म्हणालं की आता तुम्ही बोलू नका. तर मग स्वामींनी खुणेनेच सांगितलं की उजवा हात हालत नाहीये, पण दोन्ही पाय जागच्या जागी हलवून दाखवले, डावा हात वर खाली करून दाखवला आणि खुणेनी सांगितलं की मी अगदी ठीक आहे. मग मिश्किल चेहऱ्याने न बोलताच हाताने खुणा करून सांगत होते की बाकीचे बोलतायत तर बोलू देत, पण आपण नाही बोलायचं. मग बघून इतके छान असले, परत खुणेनेच मला म्हणाले की आता तू पण हास. एवढं मोठं आजार पण होत, पण स्वामी अगदी सहज वागत होते. तेवढ्यात डॉक्टर आले म्हणून मी तिथून निघून आले. स्वामींना पॅरालिसिसचा अटॅक आलेला पाहून खर तर मनातून खूप मोठा धक्का बसला होता, कारण स्वामींना कधी कुठले मानवी निकष लावले नव्हते. त्यामुळे बाकी कोणाला काहीही होईल, पण स्वामींना कधीच काही होणार नाही अशी एक मनात कल्पना होती. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी स्वामींच्या खोलीत काही साधक बसले होते. स्वामी सांगत होते, वस्तुत या शरीरात काही दोष नाही, पण गेले वर्षभर रात्री झोपायच्या वेळेसच तो कुत्रा भुंकत असे, त्यामुळे झोप नाही. त्याचा फार स्ट्रेस पडला म्हणून हे दुखणं उद्भवलं, पण आता मी ठीक आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार अजून काही दिवस इथे राहायला लागेल, पण सकाळी 9 नंतर तासभर आणि संध्याकाळी 6:30 नंतर एक तासभर इथे कोणीही येऊन थोड्या वेळ भेटून जायला हरकत नाही. लोकांचं स्वामींवर प्रेम आहे म्हणून ती भेटायला येतात, नाहीतर एरवी कोण कोणाला भेटायला जातो. म्हणून कोणाला अडवू नका, मला बोलण्यापासून पण थांबवू नका, मी माझ्या प्रकृतीचा अंदाज घेऊनच बोलत असतो. पुढे स्वामी म्हणाले, आनंद आहे, प्रत्येक क्षण आनंदात घालवावा, म्हणजे मग आपल्यालाही आनंद आणि दुसऱ्यालाही आनंद. आनंदाने आनंद वाढत जातो आणि दुःखाने दुःख वाढत जातं, म्हणून जी जशी परिस्थिती असेल ती स्वीकारून आनंदात राहा, असं सांगून स्वामी बोलायचे थांबले आणि त्या दिवसापुरता हॉस्पिटलमधला सत्संग विसर्जित झाला.
ओम सद्गुरुनाथाय नमः. नको देवराया अंततापाहु, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. नको देवराया हरिणीचे पाडस व्याघ्रे धरियेले, मजलागी जाहले तैसे देवा. हरिणीचे पाडस व्याघ्रे धरियेले, मजलागी जाहले तैसे देवा. नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. नको देवराया तुझ विण ठावन दिसे त्रिभुवनी, धावे हो जननी विठाबाई. तुझ विण ठावन दिसे त्रिभुवनी, धावे हो जननी विठाबाई. नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. नको देवराया मोकलूनी आस जाहले उदास, घेई कान्हो पात्रेस हृदयात. घेई कान्हो पात्रेस हृदयात, नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. नको देवराया.
एक प्रश्न आहे, साधकाने सांसारिक व व्यावहारिक अडचणींसाठी सद्गुरूंचा सल्ला घ्यावा का, कोणत्या बाबतीत, कृपया मार्गदर्शन करावे, असं विचारलेलं आहे. सांसारिक आणि व्यावहारिक अडचणी दूर झाल्या म्हणजे परमार्थ करता येईल आणि या साधकाच्या सांसारिक आणि पारमार्थिक अडचणी दूर व्हाव्यात, त्यामुळे तो निशंक मनाने परमार्थ करू शकेल, अशा प्रकारची एक विचारधारा शिष्यांमध्ये देखील असते आणि सद्गुरूंमध्ये देखील असते. सद्गुरूंमध्ये देखील काही विचारधारा जरूर आहेत. त्याच्यामध्ये सांसारिक आणि व्यावहारिक अडचणींसाठी सद्गुरु सल्लाच देत नाहीत, तर साईबाबांसारखे काही सद्गुरु तर त्या दूर देखील करतात किंवा करत असत असं दिसतं. गजानन महाराज साईबाबा, अक्कलकोटचे स्वामी महाराज. पण त्याच्यामाग भूमिका अशी होती की एवढी अडचण दूर व्हावी आणि मग त्यांनी तडक थेट परमार्थ करावा. आणि यासाठी ते कृपाळूपणे अडचणी दूर करतच गेले. आणि ते अडचणी दूर करतात म्हणून परमार्थ न करणारी मंडळी देखील अडचणी दूर होण्यासाठी त्यांच्याकडे यायला लागली. तसंच शेंडी तुटो वा पारंभी तुटो या न्यायानी परमार्थ न केल्यामुळं एक प्रकारची कमकुवत्ता आणि सांसारिक अडचणीतून केवळ मार्ग काढणं एवढ्याकरता सद्गुरूंचा उपयोग होऊ लागला. साईबाबांचे उद्गार मी वाचले दादासाहेब खापर्ड्यांच्या डायरी मधून की साईबाबा दादासाहेबांना असं म्हणतात की हे लोक मला फार त्रास देतात, मला असं वाटतं की मी जिथून आलो तिथं माझ्या गावी निघून जावं, असं साईबाबा उद्वेगानी एके दिवशी म्हणतात असं त्याच्यात लिहिलेलं आहे. त्यामुळे सांसारिक आणि व्यावहारिक अडचणी सद्गुरूंनी दूर कराव्यात अशी शिष्यांची अपेक्षा असणारा एक वर्ग, याच कारण आमचा जो भार आहे तो सगळा भार त्यांनी घ्यावा आणि आम्ही सुखाने जीवन जगणारे असावे असं मानणारा एक शिष्यांचा वर्ग, असा एक मोठा भाग समाजातला अशा प्रकारचा आहे. आणि काही काही वेळेला सद्गुरू देखील शिष्याची विशिष्ट अडचण दूर केली म्हणजे तो अधिक उत्साहाने नामाला लागेल अथवा ध्यान करेल असं सद्गुरूंना वाटणं. सद्गुरू देखील स्वतःच्या चष्म्यातून जगताकडे पाहत असतात. स्वतःचा चष्मा म्हणजे शुद्ध शुद्ध बुद्धीने शुद्ध प्रकृतीतून आणि निराशाजनक दृष्टीने नाही तर आशाजनक दृष्टीने. असं असल्यामुळं एवढी गोष्ट दूर झाली तर तो अधिक उत्साहाने साधनेला लागेल असं सद्गुरूंनाही वाटण्याची शक्यता असते. अशी एक ब्रांचच आहे सद्गुरूंमध्ये देखील. आणि अशा सद्गुरूंकडं परमार्थ करणारे शिष्य जातात आणि नंतर नंतर ते अल्पसंख्य होऊन जातात आणि परमार्थ न करणारे पण त्यांच्या समोर अगदीच नतमस्तक असणारे, नम्र असणारे, स्वतःच्या कामासाठी नम्र झालेले आणि स्वतःच्या कामासाठी आयुष्यभर नम्र होऊ इच्छिणारे असे लोक त्यांच्याकडे जात राहतात. हा एक भाग आहे. दुसरा भाग असा आहे की परमार्थ करतोस, बायको मरेल, बघ सांगता येत नाही मुलं जगतील का नाही, एखाद वेळेला मुलं मरतील देखील, सगळ्या धंद्याची वाट लागेल, अनुग्रह हवाय देतो. गोंदवलेकर महाराजांचे उत्तराधिकारी आनंद सागर ते अशा मंडळींना टाळण्यासाठी किंवा अशी मंडळी येऊच नयेत म्हणून स्वामीजी म्हणत असत असं विचारत असत. करायचा परमार्थ, तुझी तब्येत नीट राहील याची खात्री काही मी देत नाही, तुझं आणि तुझ्या बायकोचं जमेल याची खात्री देत नाही, उलट बिघडेल, कारण बिघडण्याची खूप शक्यता असते हे जर आणि कुठं जाऊन बसले तर. ते वस्तुस्थिती सांगत असत आणि एखाद वेळेला बायको मरेल, बायको मरणार ही असते, ती मरायची तेव्हा मरणार आहे, नवरा मरायचा तेव्हा मरणार आहे, परमार्थ केल्यामुळे मरेल असं नाही, पण याकरता तू आला नाहीयेस ना एवढं ते विचारत असत, याकरता आला असशील तर तुझा भ्रम निराश होईल, पण ते अशा अशा पद्धतीने विचारत असत की स्वामीजी असं सांगत असत की हाताच्या बोटावर मोजण्या इतके शिष्य त्यांनी केले, मध्य प्रदेशात त्यांनी काम केलं, दुर्दैवानी महाराजांच्या आधीच आनंद सागरांनी देह ठेवला, गोंदवलेकर महाराज हयात असताना आनंद सागर त्यांचे सदशिष्य आणि उत्तराधिकारी निवर्तले, दुसरे ब्रह्मानंद होते, ब्रह्मानंद नामाची महती वाढवत होते, त्यांनी कर्नाटकात खूप मोठं काम केलं आणि ते सांसारिक गोष्टींना प्रोत्साहनही देत नसत पण विपरीतही इशारा देत नसत की असं होईल तसं होईल, बघ तयार आहेस का, शिष्याची तयारी देखील हळूहळू होईल असं गृहित धरून ते करत असत पण सांसारिक गोष्टीसाठी प्रोत्साहनही देत नसत। बऱ्याच वेळेला असं घडतं की तुम्हाला जे निर्णय घेता येत नाहीत किंवा घेणं जड असतं, ज्याचे परिणाम काय होतील हे तुम्हाला माहीत नाही, त्या कारणाकरता तुम्ही सद्गुरूंना विचारत असता, एका अशा अपेक्षेने विचारत असता की यांच्यापाशी एक विशिष्ट दृष्टी आहे म्हणून विचारत असता। मी तुम्हाला बाकीच्या सद्गुरूंबद्दल माहीत नाही, माझ्याबद्दल सांगतो की मला अशी कोणतीही स्पेशल दृष्टी नाही, काही नाही, तुम्हाला जितका संसार अनाकलनीय आहे तितकाच मला अनाकलनीय आहे, मला त्याच्यातलं काही कळत नाही। तुम्ही विचाराल आणि मी जर सांगेन, एखाद्याला मी जर सांगेन तर तुम्ही जेवढ्या गोष्टी सांगितलेल्या असतील त्याच्यापेक्षा कदाचित तुम्हाला अजून 10 गोष्टी जास्त मी विचारेन आणि थोडीशी बुद्धी चालवून तुम्हाला सांगेन असं करा अथवा तसं करा, पण मी जर तसं सांगितलं तर तत्वमसी इतकं ते ब्रह्मवाक्य नाही हे मी तुम्हाला आताच सांगून ठेवतो, असं असणं शक्य नाही। उलट माझी मनापासून अशी इच्छा आहे, मागं 1-2 वर्षांपूर्वी हे प्रकार खूप वाढलेलेही होते एक प्रकारे, त्याला थोडा आवर घालायचा म्हणून मी ओळींनी असं सांगितलं होतं की तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी माझ्या बुद्धीचा उपयोग तुम्ही करू नका असं मी तुम्हाला सांगितलं होतं, त्याच्याऐवजी जी म्हणून परिस्थिती निर्माण होईल त्या परिस्थितीत तुमची देहबुद्धी जाण्यासाठी भगवंतांनी योजना केलेली आहे असं ठरवा, थोडेसे तरी निधडे व्हा, तुमच्या शक्तीबुद्धीला अनुसरून तुम्ही निर्णय घ्या, इथं जे काही श्रवण करता त्या श्रवणाप्रमाणे ज्या संसाराच्या देहाच्या मर्यादा लक्षात येतात स्वतःच्या, त्या लक्षात घेऊन किती गुंतून पडायचं आणि किती भावनिक कारणासाठी व्याकुळ व्हायचं हेही एकदा ठरवून टाका असं माझं तुम्हाला सांगणं आहे। तरीही कदाचित असं दिसेल की एखादी सांसारिक गोष्टच मला विचारलेली आहे, व्यावहारिक अडचण किंवा व्यावहारिक सल्ला मला विचारलेला आहे, पण जर तसं झालं तर कितीही म्हटलं तरी आनंद सागरांसारखा मी एकदा सांगितलं ना मी अशा प्रकारे काही सांगणार नाही, तुला अक्कल नाही आहे का असं म्हणणार नाही, एका कणवेपोटी मला जर वेळ असेल आणि त्यावेळेलाही माझी जर मनस्थिती असेल तर, कधी कधी मी खूप कडक होतो तुम्हाला कोणाला माहिती आहे, माहित नाही मला कल्पना नाही, शिवाय तुम्ही प्रामाणिक आणि जेन्युइन साधक आहात, तर एखाद दुसऱ्या वेळेला मी त्याच्यामध्ये सहभाग देखील घेईन, घेताना दिसेन, पण ते ब्रह्मवाक्यासारखं मानू नका हे मी वारंवार त्याकरता सांगतो. आणि दुसरं असं आहे की माझ्या लक्षात असं येतं की बऱ्याच वेळेला निर्णय घेऊनच आलेले असतात आणि त्या निर्णयावर फक्त शिक्का हवा असतो, बरोबर चाललंय तुझं किंवा तू असंच कर असं सांगायचं असतं. मी त्यांच्या दृष्टीने असं असल्यामुळं जर मी तसं सांगितलं नाही, मी वेगळं काही सांगितलं, तर मीही लक्ष ठेवतो तुम्ही काय करता त्याच्याकडं. आणि तुम्ही वेगळं करता हे मलाही समजतं, पण त्यावेळेला मी तुमच्यावर रागवत नाही, कारण माझा तो उद्देशच नाही तुम्हाला हे सांगणं आणि तुम्हाला सांगितल्यावर आता तसंच वाग असं म्हणणं किंवा तसं तू केलं नाहीस म्हणून रागवणं हा माझा उद्योगच नाही. त्याच्यातून तुमचा व्यावहारिकपणा मला समजतो. तुम्ही परमार्थ करता इथं आलेले आहात आणि परमार्थच करावा एवढी माझी मात्र इच्छा असते. असं असल्यामुळं सांसारिक आणि व्यावहारिक अडचणी ज्या आहेत त्या अडचणी नेहमीच सद्गुरूंना विचारल्या जातात. सद्गुरूंच्या प्रकृतीप्रमाणे सद्गुरू उत्तर देतात. कधी कधी मला असं माहितीये की खूप चांगल्या चांगल्या ठिकाणी याला खूप प्रोत्साहन दिल्यामुळं अशा प्रश्नांना उत्तर देण्याचे दरबारच भरत असतात. त्याला दरबार अशीच नावं असतात, दरबार किंवा बैठक काय वेगवेगळी अशी नावं असतात. आणि तिथे येऊन हेच विचारलं जातं, हेच सांगितलं जातं असं होतं. आणि मग त्याच्या जोडीने अजून एक गूढता त्याच्यामध्ये येते. तुम्ही एक प्रश्न विचारावा, मी त्याला उत्तर द्यावं आणि सांगायचं की रोज 11 वेळेला भीमरूपी म्हणत जा. तुम्ही विचारायचं, मी सांगायचं आणि मग म्हणायचं की गायत्री मंत्राचा 21 वेळेला जप करत जा. मला काय सांगितलं जातं हे माहित नाही प्रत्यक्षात, पण अमुक अमुक स्तोत्र म्हणत जा, अमुक अमुक कवच म्हणत जा, असं काहीतरी सांगणं आणि वाटेला लावणं खरं म्हणजे असंच केलं जातं. पण त्याच्यात देखील जे घडतं असं असतं की 50 जणांच्या बाबत घडतं असं सांगितल्यावर देखील काय प्रोबॅबिलिटीज अशा आहेत की एखाद वेळेला 50% बाबत घडतं. कोणतं कवच म्हणत जा आणि घडलं तर ते मात्र मोठ्या प्रमाणावर सांगतात सगळीकडं की आम्हाला महाराजांनी असं असं कवच सांगितलं आणि आम्ही हे हे केलं. या ट्रॅपमध्ये मोठे मोठे देखील संत अडकलेले आहेत. क्षमा मागून मी सांगतो की श्रीधर स्वामी महाराज याच्यामध्येच सापडले. शेवटी शेवटी त्यांच्या ते मौनात गेले अखेर. ते सज्जनगडवर जर आले तर त्यांना आटोपणार नाही एवढी रांग असायची. एकदा असं झालं की रात्री 11-11:15 वाजलेले होते, महाराजांची झोपायची देखील वेळ होऊन गेलेली होती, रांग संपत नव्हती. सेवेकरी म्हणत होते की आता थांबवलंय, महाराज थकलेत. आणि एक तरुण वाद घालत होता की म्हणत होता की मला त्यांना ध्यानासंबंधी विचारायचं, इतक्या वेळ मी रांगेत उभा आहे. तर थकलेले महाराज म्हणाले की तो जो कोण म्हणतोय त्याला आत पाठवा. लोकांची भूतखेतं काढणं आणि अडचणी दूर करणं असे प्रश्न आतापर्यंत झाले असा विचारणारा कोणीतरी येईल याची मी वाट पाहत होतो. त्याला आत पाठवा त्या मुलाला असं म्हणाले. परमार्थावर देखील आईदीपणानी दुसऱ्याच्या कृपेनी अथवा दुसऱ्याच्या बुद्धीनी स्वतःचे प्रश्न सोडवण्याचा भाग संपूर्ण विसंबून राहून प्रश्न सोडवण्याचा भाग अशा प्रकारची टीका याच करता केली जाते. तुम्ही तुमची बुद्धी अगदीच गहाण टाकल्यासारखी. माझ्या माहितीच्या एका साधकांना ते राहणारे आहेत चिपळूणचे, येऊन भेटले आणि एका महाराजांनी त्यांना असं सांगितलं, त्यांची सर्कस होती. त्यांचा एक मोठा व्यवसाय होता. त तर महाराजांनी त्यांना सांगितलं की तू सर्कस काढ, सर्कस मध्ये फायदा आहे. त्यांनी सर्कस काढली. एका वादळात आणि पावसामध्ये तो तंबू सगळं मोठं नुकसान झालं. परत महाराजांकडे गेले, कर्ज होतं बँकेचं एवढं सगळं खरेदी करण्यासाठी. महाराज म्हणाले की या धंद्यात तुला जर यश मिळत नसेल तर तू कोकणातला माल विदर्भामध्ये आणि विदर्भातला माल कोकणामध्ये अशा प्रकारची एक सर्व्हिस सुरू कर. त्यांनी ते सगळं सर्कसचं साहित्य विकलं, परत लोन काढलं, ट्रक घेतले आणि कोकणातून माल विदर्भात न्यायचा आणि विदर्भातला माल कोकणात आणायचा अशी सर्व्हिस सुरू केली. हा खड्डा भरूनच निघाला नाही. ट्रान्सपोर्ट करून एवढं मोठं करत राहायचं. दरम्यान महाराज गेले, महाराजांनी देह ठेवला, नुकसान वाढत होतं. आता हा महाराजांनी सांगितलेला धंदा बंद कसा करायचा ही अडचण त्यांना आली. कुठल्या तरी एका कार्यक्रमात एसपी कॉलेजमध्ये मी बोलताना त्यांनी पाहिलं म्हणून पत्ता घेऊन माझ्याकडे आले. मी म्हणलं सगळंच चुकीचं केलं. महाराजांना कोणत्या धंद्याची माहिती आहे का, त्याचे प्रोजेक्ट रिपोर्ट काही महाराजांनी तयार केलेत, कशाच्या जोरावर महाराजांनी सांगितलं आणि तुम्ही ऐकलं. व्यवसाय जर करायचा झाला तर कोणाला विचारायला पाहिजे, तर त्यांना ते मानवेना. ते म्हणाले की आता हे बंद करून मी काय चालू करू. मी म्हणलं हे विचारणंच बंद करा, पहिली गोष्ट हे विचारणं बंद करा. बुद्धी गहाण ठेवल्यासारखे वागू नका. कडक झालो मी बोलताना त्यांच्याशी. त्याच्यानंतर दोन चार वेळेला माझ्याकडे आले. आणि मग येण्याचं बंद झालं. आणि कोणीतरी एखाद्या वेळेला भेटलं असेल किंवा चांगलं चाललं असेल असं धरू. अशा प्रकारे सांसारिक आणि व्यावहारिक अडचणी तुम्ही ज्याला विचारणार तो तुमच्या बाबत खरंच गंभीर असला पाहिजे. तुमची सगळी परिस्थिती त्यांनी समजून घेतली पाहिजे. तुम्ही त्याच्यापासून काही लपून ठेवलं नाही पाहिजे. आणि तरीही तो सल्ला देईल तो त्याच्या प्रकृतीतून आलेला असेल. तो स्वीकारायचा जर झाला तर तो त्याचा हानी अथवा लाभ हा सल्ला देणाऱ्याला नाहीये तर तुम्हाला होणार आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. त्याच्याऐवजी मी तुम्हाला असं सांगेन की सांसारिक आणि व्यावहारिक अडचणी आहेत, त्या अडचणींमध्ये शांती मिळवण्यासाठी इथं या. अशा अडचणी असताना देखील आणि या अडचणीतून मार्ग काढण्याचा आटोकाट प्रयत्न तुमच्या शक्तीबुद्धीप्रमाणे तुम्ही करत असताना देखील तुमचं जे मन फार हेलकावे खाऊ शकतं तर ते स्थिर होईल म्हणून इथं या. इथं आल्यानंतर सुरुवातीचा हा प्राथमिक उद्देशही बाजूला पडावा खरं म्हणजे. आणि देवदर्शन, आत्मदर्शन, स्वरूपबोध हा निर्णय किंवा हा निश्चय तुमचा निर्माण व्हावा अशी माझी अपेक्षा आहे. मला असं वाटतं की एवढं पुरे आहे. सल्ला घ्यावा का आणि कोणत्या बाबतीत हे इतकं पुरे आहे असं मला वाटतं. अशा करता मी सांगतो की आणि तसही या उद्देशाने येणारी मंडळी इथं टिकत नाहीतच हा अनुभव आहेच. त्यामुळे तुम्हाला काही बजावण्याचं मला कारण नाही. तुमच्यामध्ये जर कदाचित कोणी नवीन आले असतील तर ते हे प्रथम ऐकत असतील एवढंच. तुम्हाला ही सगळी भूमिका खरं म्हणजे माहीतच आहे. आपल्याला जसा श्रोतृवर्ग हवा आहे परमार्था करता तसा श्रोतृवर्ग इथं आहे. जे स्वामीजींना सांगायचे तेच करू इच्छिणारे लोक इथं येत आहेत हे या कार्याचं वैशिष्ट्य आहे. आणि अन्य प्रकारचे लोक येतातच, अर्थात जसं वॉकिंग कस्टमर म्हणतात असं कुठेतरी जातो तसा चालत चालत इथं येतो, इथला सगळा रागरंग पाहतो आणि निघून जातो. जेव्हा इथं बसणारी व्यक्ती म्हणते की माझ्यापाशी अशी कोणतीही शक्ती नाही तेव्हा तो असं म्हणतो की अशा निर्बल माणसाकडे मी जायचं कारण काय, चांगलीच गोष्ट आहे, तो गेलेलाच परवडला, त्याच करता इथं काम चाललेलं आहे की असे लोक इथं येऊ नयेत। देव माझा मी देवाचा, सत्य हीच माझी वाचा, अशा प्रकारे जे चालू इच्छितात तेच लोक इथं यावेत। तुकाराम महाराज म्हणतात, मागण्याची वास पाहे मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोगत, तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवून या, काही न मागती। आम्हाला फक्त तू हवास अशी इच्छा असणारे आपोआपच इथं येतात, बाकीचे मग कुठं कोणत्या मंत्रांनी, कोणत्या स्तोत्रांनी, कोणत्या यज्ञांनी, कोणत्या कर्मकांडांनी, कोणत्या आयत्या सल्ल्यांनी ज्यांचं भलं होणार असेल ते होवो, तशा प्रकारचा परमार्थ इथं नाही। आणि मुळातच हा जो संप्रदाय आहे, या संप्रदायात या गोष्टी नाहीच आहेत। स्वरूपानंदांपाशी या गोष्टी नव्हत्या, स्वामीजींपाशी या गोष्टी नव्हत्या, ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत हे असलं काही सांगितलेलं नाहीये। मधले जे सगळे सत्पुरुष आहेत त्यांच्यापाशीही या गोष्टी नव्हत्या। तसंच काम आपल्याला करायचं आहे, आणि मला असं वाटतं की समाजात एक चांगल्यापैकी वर्ग आहे की ज्या वर्गाला या पद्धतीवर, या पद्धतीच्या परमार्थावर देखील विश्वास आहे, उलट तो कितीतरी अधिक उत्तम संघटित झालेला आहे। तुमच्या सगळ्यांच्या निमित्ताने तो संघटित झालेला आहे। वैद्य काका अभंग म्हणा।
राम गावा राम जावा, राम गावा राम जावा, राम जीवीचा विसावा, राम जीवीचा राम जीवीचा विसावा, राम गावा राम ध्यावा, राम गावा राम ध्यावा, कल्याणाचे जे कल्याण, कल्याणाचे जे कल्याण, रघुराजाचे गुणगान, रघुराजाचे गुणगान, मंगळाचे जे मंगळ, मंगळाचे जे मंगळ, राम कौसल्ये जा बाळ, राम कौसल्ये जा बाळ, राम कौसल्ये जा बाळ, राम गावा राम ध्या, राम गावा राम जावा, राम कैवल्याचा दानी, राम कैवल्याचा दानी, रामदासाभिमानी, रामदासा अभिमानी, रामदासा अभिमानी रामदासा अभिमानी राम गावा राम धावा राम गावा राम धावा राम जीवीचा विसावा राम जीवीचा राम जीवीचा विसावा राम गावा राम
मुक्त मुक्त अवतारांचे वारंवार जन्म होतात का? असा प्रश्न विचारलेला आहे. मुक्त अवतारांचे वारंवार जन्म होतात का याचं उत्तर श्रद्धेच्या योगानेच द्यायला लागेल. भगवद्गीतेवर माझी श्रद्धा असल्यामुळं भगवद्गीता जे सांगते त्या प्रकारेच मी उत्तर देईन. त्याप्रमाणे मुक्त अवतारांचे देखील वारंवार जन्म होतात, त्याच्या इच्छेप्रमाणे जन्म होतात. अजहा अपि सन अव्ययात्मा भूतानाम ईश्वरोपि सन प्रकृतीं स्वाम अधिष्ठाय संभवामी आत्ममायया. माझ्या अचिंत्य अशा मायेला मी स्वाधीन करून माझ्या शक्तीने वस्तुत अज असताना आणि व्ययरहित नाशरहित असताना आणि सर्व भूतमात्रांमध्ये महान किंवा ईश्वर श्रेष्ठ असा असताना माझ्या अचिंत्य शक्तीने प्रकृतीला स्वाधीन करून मी जन्म घेतो असं भगवंत म्हणतात. त्या अर्थी अवतार मुक्त झालेले अवतार परत परत जन्म घेतात. याच्यात गर्भित असा प्रश्न आहे की मग तो परत परत जन्म घेत असेल तर मुक्त कसा? गर्भित याच्यातून बरेच प्रश्न आहेत, पण त्याची उत्तरही भगवंतांनी सांगितली तशीच आहेत. तो येईल प्रश्न असं गृहित धरूनच भगवंतांनी तिथं जो सगळा उलगडा केलेला आहे, कोणत्या परिस्थितीत जन्म घेतात, जेव्हा त्या शुद्ध चैतन्याला अव्यक्त चैतन्याला तशाच पद्धतीची प्रेरणा किंवा स्फूर्ती होईल त्यावेळेला जन्म घेतात. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदा आत्मानम सृजामी अहम असं भगवंत म्हणतात. मी त्याच्यावर विश्वास ठेवतो, मला याच्यावर विश्वास ठेवायला काही अडचण नाही. आपल्याला माहित नसलेल्या गोष्टीवर विश्वासच ठेवायला लागतो. परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. मी युगा युगामध्ये अशा प्रकारे संभवतो असं भगवंत म्हणतात. आणि मुक्त जे अवतार आहेत त्या अवतारांचे उद्गार देखील याला पुष्टी देणारे असतात. रामकृष्ण असं म्हणत असत, जो राम जो कृष्ण तोच हा रामकृष्ण. अजून 700 वर्षांनी ते कुठं म्हणत असत, दक्षिणेला कुठं जन्म घेणे आहे असं म्हणत असत. त्यांच्या संकल्पानेच ते जन्माला येतात, त्यांच्या संकल्पानी ते जन्माला येतात. अचिंत्य अशा शक्तीनी प्रकृतीला स्वाधीन करून ते जन्मतात, ते जन्मतात. आपणही पुन्हा पुन्हा जन्म घेतो आणि तेही त्यांच्या इच्छेनी जन्म घेतात. आपला जो जन्म असतो तो प्रकृतीला अधीन होऊन आपण जन्माला येतो, तर ते प्रकृतीला स्वाधीन ठेवून जन्म घेतात. सत्यसाई बाबांनी देखील काय सांगितलं मध्यंतरी ते गेले तेव्हा, कि अजून अमुक एका वर्षांनी याया नावाने मी जन्माला येईन, माझा त्याच्यावर विश्वास आहे. स्वरूपानंदांनी देखील अमृतधारामध्ये म्हटलेलं आहे की त्या जगन माऊलीच्या इच्छेनी ती परत जेव्हा पाठवेल तेव्हा मी येईन असं स्वरूपानंदांनी म्हटलेलं आहे. जोपर्यंत देह आहे तोपर्यंत ज्ञाता जरी झाला, मुक्त जरी झाला, तरी देखील काही एक मी हा भाव त्याच्याकडे असतो. रामकृष्ण म्हणत असत, कोणी ज्ञानाचा मी स्वतःकडे राखून ठेवतो, कोणी भक्तीचा मी राखून ठेवतो, कोणी कर्माचा मी राखून ठेवतो. हा जो थोडासा मी शिल्लक असतो त्या मीच्या ठिकाणी हा संकल्प असतो की परत कधीतरी येणं आहे आणि परत कधी येणं आहे आणि कार्य करणं आहे असा संकल्प असतो आणि त्या संकल्पामुळे त्यांचा परत जन्म होतो असं मी निश्चित गृहीत धरतो. मी अशा करता म्हणतोय की मी निश्चित गृहीत धरतो कारण हे उत्तर ऐकलं जाणार आहे तिकडं नागपूरला आणि ते परत हे तुमच्याकरता फक्त मी म्हणत नाहीये, ते परत काहीतरी विचारणार आहेत. पण हा केवळ श्रद्धेचा प्रांत मी समजतो. जन्माच्या आधी आणि मृत्यूच्या नंतरच म्हणून जे शास्त्र सांगितलं जातं ते मी श्रद्धेनी केवळ स्वीकारतो. त्याला कुठलाही प्रश्न न विचारता ते श्रद्धेनी स्वीकारावं असं मी माझ्या बाबतीत ठरवलेलं आहे. परवा कोणीतरी मला म्हणालं की या मृत्यूनंतर एक मृत्यू झाला, मी गेलो तो त्या अंत्यविधीला, तर तिथं मला कोणी विचारत होत जाताना की या मृत्यूच्या नंतर यांना परत मनुष्याचाच देह येईल ना. मी म्हटलं त्या संबंधीचं ज्ञान मनुष्याला नाही, जे आहेत त्यांना अशा गूढ गोष्टीचं ज्ञान नाही. मी काहीतरी उत्तर देणार नाही. या बाबतीतलं ज्ञान हे भगवंतांच्या खास अखत्यारीतलं आहे. भगवंतही अर्जुनाला सांगतात की तुझे आणि माझे पुष्कळ जन्म झालेले आहेत. बहुनिमे व्यतीताने जन्मानी तवच अर्जुन, तान्यहम वेद सर्वाणी नत्वम वेद्ध परंतप. ते सगळे मी जाणतो, तू मात्र जाणत नाहीस. जाणत नाही हा अर्जुनाचा कमीपणा नसून मानवी बुद्धीची ती मर्यादा आहे, म्हणून ते जाणता येत नाही. अशा करता जाणता येत नाहीत किंवा लक्षात राहत नाहीत की मानवी क्षमता लक्षात ठेवण्याची खूप कमी आहे. तुम्हाला असा कोणीतरी सांगणारा एखादा मनुष्य भेटेल की अरे तुमच्या पाठीवर थाप टाकेल, म्हणेल तुम्हाला ओळखलं नाहीस, मी दांडेकर. आपण म्हणतो कोण दांडेकर? आपण एका वर्गात होतो, खेळत होतो आणि मला तर काही आठवत नाही की हा कोण दांडेकर आहे. ते अमुक अमुक शिक्षक तुला आठवतात का, तर आपल्याला काही केले आठवत नसतात. या जन्मातली जर ही कथा आहे तर याच्या मागच्या जन्मातलं काय हे कसं आठवणार. आज किती तारीख आहे? आज 9 जून 2011. तर तुम्हाला तुम्ही सांगा 9 जून 2010 हा दिवस येऊन गेलाय का गेला नाहीये? गेलाय सांगा. त्यात तो दिवस तुमचा कसा गेला? कोणाला आठवतंय? 9 जून 2010 9 जून 2009. आपल्याला जी काय मेमरी दिलेली आहे कारण टाकून, तर ती त्याच्यामध्ये डिलिशन आहे आणि काही साठवणूक आहे, जेवढी आवश्यक तेवढी साठवणूक आहे आणि बाकीचं विसरणं आहे. त्यामुळं जेव्हा लहानपणी ज्यांनी आपल्याला अंगा खांद्यावर खेळवलं आणि जेव्हा आपण त्या व्यक्तीला ओळखत होतो, ती व्यक्ती आपल्याला लक्षात देखील राहत नाही, इतकं विस्मृतीत जातं, तेव्हा याच्या आधी जन्म होता की नव्हता याच्यावर शंका येणं खूपच स्वाभाविक आहे. हे खूपच विस्मृतीत जाणं हे अगदी नैसर्गिक आहे. आणि पुन्हा पुन्हा जन्म येऊ शकेल याच्यावर श्रद्धा ठेवायला देखील त्यामुळंच काहीही अडचण नाही. मुक्ती ही कल्पना आहे की वास्तविकता आहे? कसं आहे की माहीत, आपण आपल्याला माहीत झालं तर ती कल्पना राहणार नाही, ती वास्तविकता आहे. आणि आता मी काहीही उत्तर दिलं तरी तुम्हाला ती कल्पनाच वाटेल. मी जरी तुम्हाला सांगितलं की वास्तविकता आहे तरी तुम्ही त्या वास्तविकतेची कल्पनाच करणार. तुम्हाला गीतेने सांगितलं की ही वास्तविकता आहे तरी तुम्ही त्या वास्तविकतेची कल्पनाच करणार. तुम्ही आहात त्या परिस्थितीत ती कल्पनाच आहे. आणि अनुभव जेव्हा तुम्हाला येईल तेव्हा ती कल्पना राहणार नाही, तेव्हा ती वास्तविकता राहील. पण आत्ता आहोत तिथून त्याच्या संबंधी कोणतंही चिंतन करणं म्हणजे कल्पनाच राहील. मुक्ती कशी असते, स्वर्ग कसा असतो, स्वर्गातली सुख कशी असतात, परत जन्म नाही म्हणजे नक्की काय असतं, अव्यक्त म्हणजे काय असतं, तुम्ही अव्यक्ताचीही कल्पनाच करता. असीम म्हणजे काय असतं? आपल्याला वाटतं असीम म्हणजे फारच फारच मोठं. सीमाच नाही तर मोठं आणि लहानला काय अर्थ राहतो? तरी आपल्या कल्पनेत असं वाटतं की सीमा असतील पण फार दूर असतील म्हणून असीम म्हटलंय की काय. आपल्याला कल्पना करता येत नाहीये. मी असं ऐकलंय की एका काचेच्या हंडीमध्ये एक 10-12 मासे चांगले उत्तम गुजराण करत होते. रोजच्या रोज त्यांना खाद्य मिळत होतं, पाणी बदललं जात होतं, आनंदाने विहार करत होते. पण त्यांच्यातला एक मासा थोडासा चिंतनशील होता माझ्यासारखा, थोडासा सर्वज्ञ होता माझ्यासारखा. त्यामुळे सगळे त्याला येऊन विचारायचे की काय आहे, कसं आहे, आणि त्यांच्या चर्चा चालायच्या की देव आहे की नाहीये. हे जगत म्हणजे त्या हंडीच्या तिथं होतं ते माया आहे की ब्रह्म आहे, चिद्विलास आहे का, अशा प्रकारे त्यांच्यामध्ये चर्चा चालायच्या. तेव्हा तो चिंतनशील आणि प्रौढ बुद्धीचा मासा त्यांना म्हणाला की जर देव नसता तर आपल्या हंडीत रोज ताजं पाणी आलं असतं का? जर देव नसता तर आपल्याला रोज खाद्य मिळालं असतं का? त्या अर्थी देव आहे. हे त्या प्रौढ आणि आढ्य अशा माशांनी दिलेलं जे उत्तर आहे, इतर अज्ञ माशांना, ज्ञानी माशांनी दिलेलं, तेच मृत्यूनंतर काय, आधी काय, जन्माच्या आधी काय, याच्या संबंधी दिलेली उत्तरं त्या तऱ्हेची राहतात. जरा मी मला माहिती असा थोडासा आव्हानायचा आणि तुम्हाला सांगायचं आणि तुम्ही बर म्हणायचं, मग असं आहे काय, आत्ताच्या जीवनाशी काय संबंध आहे त्याचा? आपल्याला आत्ताच्या जीवनात शांती समाधान पाहिजे आहे, त्यामुळे या प्रश्नांना मर्यादित महत्व आहे. मुक्त अवतारांचे वारंवार जन्म होतात म्हटलं तर आपल्याला काय लाभ झाला? पण हा गंभीर मासा तुम्हाला उत्तर देतोय. तुम्ही आपले ऐकताय. त्याच्याऐवजी साधना, साधनेच्या मध्ये येणाऱ्या अडचणी, साधनेनी कसं शांती समाधान मिळेल, हे प्रश्न अधिक चांगले असं मला वाटतं. तरी देखील ती हे असते ना खुजली, तसं बुद्धीला कधी कधी अशी एक खाज सुटते की हे समजलं पाहिजे, ते समजलं पाहिजे, ते समजलं पाहिजे, त्यामुळे मग हे सगळे प्रश्न विचारले जातात. आजही तुम्ही कोणीही असा, जरा मोकळ्या मैदानात या आणि दिवे वगैरे नसावेत, तर आकाशाकडे पहा आणि चमत्कार वाटेल की हे काय नक्की विश्व आहे कोण जाणे. ते सप्तर्षी सप्तर्षीच्या ठिकाणी, तो ध्रुव ध्रुवाच्या ठिकाणी, ध्रुव तारा, वेगवेगळे तारे, राशी, आणि ते उलगडून दाखवलं गेलं की इथं काय आहे, हे उगवतात कसे, मावळतात कसे, यांची गती काय. परत आत्ता आपल्याला जो दिसत असतो तो जिथं दिसत असतो त्या ठिकाणी तो नसतो, तो कधीच दुसरीकडे गेलेला असतो. प्रकाशाला प्रवास करताना बराच वेळ लागतो. सूर्याचाच प्रकाश किती सेकंदात? 8 मिनिटात सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर येतो. याचा अर्थ सूर्यही थोडा फिरतोय, तर आपल्याला तो ज्या ठिकाणी दिसला त्या ठिकाणी 8 मिनिटानंतर तो नसतो खरा, पण तो तिथं आहे असं भासतो. तर तुम्हाला जो दिसलेला तारा आहे तो कितीतरी प्रकाश वर्ष प्रवास करत आलेला आहे, तेव्हा तुम्ही त्याला तिथं पाहता, पण आता या क्षणी तो तिथं नसून आणि कुठेतरी गेलेला असतो. आणि मग त्याचं आपल्याला केवढं मोठं विशेष वाटतं, बाप रे हे काय आहे कोण जाणे. असंच असं असावं, तसंच हे सगळे प्रश्न आहेत. मुक्त अवतारांचे वारंवार जन्म होतात का? मी तुम्हाला सांगतो, होतात. मुक्ती ही कल्पना आहे की वास्तविकता आहे? ज्याला अनुभव आहे त्याला वास्तविकता आहे, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे. बरोबर आहे, अशी याची उत्तर आहे. एक अर्धा मिनिट आपण शांत डोळे मिटून बसू. हरि 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 स्वामी जी स्वामी जी बोला. जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज. सब संतन की जय. जय जय रघुवीर. हरि.